नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासह सहा राज्यांसाठी विशेष निरीक्षकांची नियुक्ती. 20 दिवसांमध्ये निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रचारासंबंधी विविध परवानग्या काढण्यासाठी 73,000 अधिक अर्ज दाखल. डॉ अमिना शेळीकर यांच्या 1,00,000 शस्त्रक्रियांची नोंद आढळल्यास पद्मश्रीसाठी प्रयत्न करणार असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांची ग्वाही. आणि आयपीएलच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचं दिल्ली कॅपिटल्ससमोर 235 धावांचं आव्हान. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांसाठी सामान्य आणि पोलीस अशा दोन श्रेणींमध्ये विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रात सेवानिवृत्त सनदी अधिकारी धर्मेंद्र एस गंगवार यांची सामान्य विशेष निरीक्षक आणि भारतीय पोलीस सेवेतले माजी अधिकारी एन के मिश्रा यांची पोलीस विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती केल्याचं आयोगानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. हे विशेष निरीक्षक कर्मचारी सुरक्षा दल आणि मतदान यंत्रांवर देखरेख ठेवतील. ते स्वतः राज्य मुख्यालयात थांबतील आणि आवश्यकता भासली तर संवेदनशील आणि जिथे समन्वयाची गरज आहे अशा भागांना भेट देतील असं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासंबंधित परवानगी देण्यासाठी सुविधा संकेतस्थळ सुरू केलं आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रचारसभा आयोजित करणं, तात्पुरतं पक्ष कार्यालय उघडणं, घरोघरी जाऊन प्रचार, हेलिकॉप्टर, वाहन परवाना आणि प्रचार सामग्री वितरण करण्याची परवानगी देण्यात येत आहे. या संकेतस्थळावर सुरुवातीच्या 20 दिवसांमध्ये तब्बल 73,000 अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील 44,000 अधिक अर्ज मंजूर तर 11,200 अर्ज नामंजूर केले आहेत तर 10,000 अधिक अर्ज रद्द केले असून काही अर्ज प्रक्रियाधीन आहेत. सर्वाधिक 23,000 अर्ज तामिळनाडू, 12,000 पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातून 10,000 अर्ज प्राप्त झाले आहेत. देशाच्या विविध भागात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातली पहिली प्रचारसभा उद्या चंद्रपुरात भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी होणार आहे. मोरवा विमानतळाजवळच्या 16 एकरच्या विस्तीर्ण परिसरात ही सभा होणार असून नरेंद्र मोदी सुमारे 10 वर्षांनी चंद्रपूरमध्ये सभा घेणार आहेत. या सभेच्या दृष्टीनं भाजपतर्फे जय्यत तयारी होत असून सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडी पक्षानं बीड लोकसभा निवडणुकीसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसंच नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना पाठिंबा दिल्याची माहिती पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्तानं जनजागृती म्हणून नाशिक इथं आज गोदावरी नदीच्या काठावर 5,625 चौरस फुटांची रांगोळी काढण्यात आली आहे. या रांगोळीच्या माध्यमातून भरडधान्याचं महत्व सांगतानाच त्यातील वैविध्यता, पर्यावरणपूरकता, आरोग्यासाठी उपयुक्त, सशक्त आणि सकस आहार समृद्धीचे भांडार हा संदेश देण्यात आला आहे. तब्बल 100 महिलांनी 4 तासात ही महारांगोळी साकारल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. श्रोतेहो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
दिवंगत डॉ अविनाश येळीकर यांनी केलेल्या 1,00,000 प्लास्टिक शस्त्रक्रियांची नोंद मिळाल्यास त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशन इथं आज मराठवाड्यातले पहिले प्लास्टिक सर्जन दिवंगत डॉ अविनाश येळीकर यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्तानं डॉ अविनाश येळीकर सर्जन गरीबाचा मैत्र जीवांचा या त्यांच्यावरच्या गौरव ग्रंथाचं प्रकाशन झालं त्यावेळी कराड बोलत होते. दरम्यान सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ रवीन थत्ते यांच्या हस्ते या गौरव ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमाला एमजीएम संस्थेचे अंकुशराव कदम, गौरव ग्रंथाचे संपादक डॉ सुधीर गव्हाणे आदींची उपस्थिती होती. निवडणूक कामकाजात सजगता महत्वाची असून हे काम करताना नेहमी सकारात्मकता आवश्यक आहे असं प्रतिपादन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं मतदारसंघातल्या निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं औरंगाबाद पश्चिम सिल्लोड कन्नड गंगापूर आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघनिहाय प्रशिक्षण सत्राचा आजचा दुसरा दिवस आहे. ज्या लोकशाहीमुळे आज आपणा सर्वांना पद मान सन्मान चरित्रार्थाचं साधन अशा सर्व गोष्टी मिळत आहेत त्या लोकशाहीची सेवा करण्याची संधी या निवडणूक कामकाजाच्या निमित्तानं आपल्याला मिळाली आहे असंही स्वामी यांनी म्हटलं आहे. दरम्यान औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आज सकाळी 250 अधिक सायकल स्वारांनी मतदार जनजागृतीसाठी सायकल फेरी काढली. लातूर लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा तसंच मतदान शांततेत पार पडावं यासाठी जिल्ह्यात 7 मे रोजी भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले आहेत. या दिवशीचे आठवडी बाजार इतर दिवशी भरवण्यात येणार आहेत असंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्य सरकारच्या दूध अनुदान योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातल्या 67,000 दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात शासनानं 61,000 कोटी रुपये अनुदान जमा केलं. राज्य सरकारच्या वतीनं दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 5 रुपये अनुदानाची योजना सुरू केली होती मात्र काही तांत्रिक कारणानं हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलं नव्हतं. दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं अनुदानासाठी लावण्यात आलेल्या अटी आणि नियमांमध्ये आता शिथिलता केल्यामुळे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्यास मदत झाली. नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातल्या बेंद्री इथं काल पतीच्या अपघाती निधनानंतर पत्नीनंही गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अरुण बाबूराव केंद्रेकर हे विष्णुपुरी इथून आपल्या कर्तव्यावरून परत येत असताना त्यांचा एका अपघातात मृत्यू झाला. ही माहिती त्यांच्या कुटुंबियांना कळल्यानंतर पत्नी स्नेहा केंद्रे यांनी घरामध्ये गळफास घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नांदेड शहरात आज सकाळी जिल्हा पोलीस दलातर्फे सद्भावना रॅली काढण्यात आली. सध्याच्या विविध सण उत्सवाच्या अनुषंगानं याचं आयोजन करण्यात आलं. यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल महानगरपालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह शहरातील ठाणे अधिकारी विविध धर्मांचे धर्मगुरू एकात्मतेचं दर्शन घडवणारी वेशभूषा केलेले शालेय विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येनं यावेळी सहभाग घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्राध्यापक होण्यासाठीची राज्य पात्रता चाचणी अर्थात सेट परीक्षा छत्रपती संभाजीनगरातील 22 केंद्रावर आज घेण्यात आली. या परीक्षेला 8,105 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी डावाची सुरुवात केली. रोहित शर्मा 49 ईशान किशन 42 धावा काढून बाद झाले. त्यानंतर संघाचा कर्णधार हार्दिक पांड्यानं 39 धावांची खेळी केली. टीम डेव्हिडनं 45 धावा काढत नाबाद राहिला. रोमारिओ शेफर्ड यानं 10 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 39 धावा फटकावल्या. मुंबई इंडियन्स संघानं 20 षटकात 5 बाद 234 धावा काढल्या. दिल्ली कॅपिटल्स संघानं 235 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 8 षटकात 1 बाद 69 धावा केल्या होत्या. दरम्यान आजच्या दिवसातील दुसरा सामना लखनौच्या एकाना स्पोर्ट सिटी मैदानावर लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा दुसरा सामना आज दुपारी पर्थ इथं झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 4-2 असा पराभव करत 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासह 6 राज्यांसाठी विशेष निरीक्षकांची नियुक्ती. 20 दिवसांमध्ये निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रचारासंबंधी विविध परवानग्या काढण्यासाठी 73,000 अधिक अर्ज दाखल. डॉ अविनाश येळीकर यांच्या 1,00,000 शस्त्रक्रियांची नोंद आढळल्यास पद्मश्रीसाठी प्रयत्न करणार असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांचं प्रतिपादन. आणि आयपीएलच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचं दिल्ली कॅपिटल्ससमोर 235 धावांचं आव्हान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.